भाग 19 थोमा विश्वास करना नहीं। योहान यांना 20वा अध्याय 19 ते 31। मरण पावल्यानंतर जिवंत झाल्यावर येशू शिष्यशाला दिसना आणि शिष्यशाला येशू बोलना व त्याशनी बरोबर भाकर सुद्धा खायना। एक शिष्य होता त्यांना नाव थोमा, तो त्यांनी बरोबर नाही। थोमाने विश्वास थवा नाही की येशू जिवंत आह की नाही। त्यांना सांगाना अशा होता की जोपर्यंत मा हातम बोट घाली हेदत नाही, हात लाईनी हेदत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही। 7 दिवस उहानंतर येशू शिष्यशाला पुन्हा दिसना आणि त्याच वेळेस थोमा नावना शिष्य त्यासमा होता। थोमा गुडघा टेकेन येशूला सांगना, माना प्रभु मजवर दया कर, माना येशू मला तू क्षमा कर। येशूने त्याला सांगा, तू मला हेदानंतर तू विश्वास ठेवस, पण मला हेदत नाही आणि विश्वास ठेवता त्या धन्य।